नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सक्रीय आनी समन्वयात्मक पद्दतीचे गरजेचेर भर दिलो आनी अस्तंत आशियांतल्या विकसीत जावपी परिस्थितीच्या नदरेन जागृत रावपाचें म्हत्व सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक आव्हानां मुखार सामुहीक यत्न आनी राष्ट्रीय एकचाराचो उलो मारला. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारतांतले नुस्तेमारी क्षेत्र हो उदरनिर्वाह आनी अन्न सुरक्षेक एक म्हत्वाचो स्तोत्र आसा अशें सांगलां. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उत्तर प्रदेशांतल्या गौतम बुद्ध नगर जिल्ल्यांतल्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या पांवड्याचें उक्तावण केलें. विकसीत यूपी विकसीत भारत मोहिमेंत हो एक नवो अध्याय आसा अशें ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. भारतांत सगळ्यांत चड आंतरराष्ट्रीय विमानतळ आशिल्ले राज्यांनी उत्तर प्रदेश आतां उदेला अशें तांणी म्हळां. जेवर विमानतळ उत्तर प्रदेशाचे प्रगतीचें आनी उदरगतीचें प्रतीक जातलें अशी आस्त तांणी उक्तायल्या. हो विमानतळ शेतकारांक, उद्देजकांक आनी अस्तंत उत्तर प्रदेशांतल्या तरणाट्यां खातीर जायत्यो नव्यो संदी हाडटलो अशें तांणी मुखार सांगलां.
यहां से दुनिया के लिए विमान तो उड़ेंगे ही, साथ ही एक विकसित उत्तर प्रदेश की उड़ान का भी प्रतीक बनेगा. मैं उत्तर प्रदेश को, विशेष रूप से पश्चिम उत्तर प्रदेश की जनता को इस भव्य एयरपोर्ट के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सक्रीय आनी समन्वयात्मक पद्दतीच्या गरजेचेर भर दिलो आनी अस्तंत आशियांतल्या विकसीत जावपी परिस्थितीच्या नदरेन जागृत रावपाचें म्हत्व सांगलें. तांणी काल सांजेवेळा नवी दिल्लीत जायत्या वरिश्ठ मंत्र्यांची स्थापणूक करपी अनौपचारीक मंत्री गटाचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटना अशें सांगलें. हे बसकेन केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण, हरदीप सिंग पुरी, जेपी नड्डा, जितेंद्र सिंग, के राममोहन नायडू हाजीर आशिल्ले. अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या संघर्षा उपरांत उर्जा पुरवणेचे संकश्ट, गरजेच्या वस्तूंची घरगुती उपलब्धताय, गंभीर मुळाव्या साधन सुविधांचे लवचीकपण आनी भारताच्या पुरवण साखळी हांचो नियाळ घेवपा खातीर ही बसका जाल्या अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली. परिस्थितीचेर बारीकसाणीन नदर दवरप, मध्यम ते दीर्घकालीन तयारी पद्दत आपणावप, उंचेल्या पांवड्यावेलो समन्वय सांबाळप आनी निर्णय घेवपाची सुनिश्चिताये बद्दल मंत्री सिंग हांणी बसकेन सचिवांच्या सशक्त गटांक मार्गदर्शन केलें. सगळे धोरणात्मक यत्न समन्वयान उरचे आनी वेळाप्रमाण चालीक लावचे हाचेर तांणी भर दिलो. तशेंच भारताची प्रगती लवचीक उरची हे खातीर सगळ्या मंत्र्यांकडल्यान रचनात्मक विचाराची मागणी तांणी केली. हे बसके वेळार नागरिकांक अचूक माहिती प्रसारीत करपाची खात्री करपा खातीर आनी चुकीची माहिती प्रभावीपणान आडावपा खातीर सगळ्या मंत्रालयांनी आनी खात्यांनी MIB व्हॉट्सॲप चॅनलांतल्यान चालू परिस्थिती संबंधित माहिती, घडामोडी आनी सल्लागार वांटून घेवपाचे निर्देश दिले. आयज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 132वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज संकेतथळ, न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर प्रसारीत जातली. तशेंच एअर न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक आव्हानां मुखार सामुहीक यत्न आनी राष्ट्रीय एकचाराचो उलो मारला. अस्तंत आशियांतल्या चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून निर्माण जाल्ल्या संकश्टाचेर मात करपाविशी संसदेत उलयतना आनी राज्यांच्या मुखेलमंत्र्यांकडेन सविस्तार चर्चा केल्या अशें तांणी सांगलें. काल उत्तर प्रदेशांतल्या गौतम बुद्धनगर जिल्ल्यांतल्या जेवर हांगा नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या पांवड्याचें उक्तावण केल्या उपरांत उलयतना प्रधानमंत्र्यांनी शांत मन आनी धीर धरून ह्या संकश्टांक तोंड दिवपाचें आवाहन हेच भारतीयांचे सगळ्यांत व्हडलें बळगें अशें सांगलें. भारत सरकाराचें धोरण आनी रणनिती म्हळ्यार भारतीयांच्या हितान आनी भारताच्या हितान वावुरपाचें अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. देशाच्या एकवटीत यत्नान सगळे राजकीय पक्ष बळगें दितले असो विस्वास तांणी उक्तायलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय घरमंत्री अमित शाह काल कोलकातांतल्या जोनोगोनर चार्जशीट कार्यावळींत वांटेकार जाले. प्रसार माध्यमाकडे उलयतना अस्तंत बंगालातल्या बेकायदेशीर स्थलांतर, हिंसा आणि अर्थिक संकश्टाचेर तांणी भर दिलो. अस्तंत बंगालाच्या विधानसभेची सार्वत्रिक वेंचणूक फकत बंगालात न्हय तर देशांकूय खूप महत्वाची असे अमित शाह हांणी स्पष्ट केले.
वो तृणमूल कांग्रेस भले कहे भारतीय जनता पार्टी का चार्जशीट है, परंतु मैं मानता हूं कि बंगाल की जनता ने ममता बनर्जी की सरकार के खिलाफ लगाया हुआ चार्जशीट है जिसको भारतीय जनता पार्टी एक आवाज दे रही. आने वाला चुनाव बंगाल की जनता को तय करना है कि भय को चुनना है या भरोसे को चुनना. भय के आतंक से मुक्ति पाकर भरोसे के साथ देश जिस तेजी से आगे बढ़ रहा है इसके साथ बंगाल को जुड़ना चाहिए.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी भारतातले नुस्तेमारी क्षेत्र हे उदरनिर्वाह आणि अन्न सुरक्षेक एक महत्वाचे स्त्रोत्र असा असे सांगले. 9 लाखापरस चढ नुस्तेमारांक आधार दिता, तातून चढ करून ल्हान पारंपारिक नुस्तेकार शाश्वत पद्धतीचा अभ्यास करता. कॅमेरुनात जाल्ल्या संसारीक वेपार संघटनेच्या 14व्या मंत्री परिषदेन नुस्तेमारी अनुदानाचेर मंत्रिमंडळ अधिवेशनात उलयतना तांणी असे सांगले. सोशल मीडिया पोस्टांत मंत्री गोयल हांणी अधिवेशनांत भारताच्या सक्रिय आणि इतिहासिक संवर्धन यत्नाचेर भर दिलो. तातूंत वर्सुकी नुस्तेमारी बंदी सयत न्याय उरचो आणि गरीब समाजाचेर विपरीत प्रमाणात परिणाम जावचो न्हय या गरजेचेर मंत्री गोयल हांणी भर दिलो. तशेंच संवसारीक वेपार संघटनेच्या परिषदेच्या फाटभुंयेर मंत्री गोयल हांणी मोजंबिकाचे अर्थमंत्री बेसिलियो झेफेनीस मुहाते हांचे कडेन बसका घेतली. बसके वेळार दोन्ही वटांनी परिषदेच्या कार्यसूचीचेर विचारांचो आदान प्रदान केलो आणि दोन्ही देशांच्या मुखेल क्षेत्रांतल्यान वेपार आणि गुंतवणूक करपाचे मार्ग सोदून काढले. तशेंच हालींच जायत्या जाणांक परिणाम जाल्ल्या विध्वंसक हुंवाराच्या उपरांत मोजंबिकाक आदार दिवपाची भारताच्या यत्नाची जाणीव मंत्री गोयल हांणी करून दिली. मध्य उदेंत संघर्ष चालू आशिल्ल्यान दुबईन अमेरिकेच्या लष्करांनी 2 सुवातींनी मारपेट केल्ल्याचो दावो इराणान केला. इराणाच्या इस्लामिक रेव्होल्युशन्स गार्ड्स ह्या सुवातींनी अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्लो केलो, जातून अमेरिकेच्या लष्कराचे 500 परस चढ कर्मचारी आशिल्ले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडान ह्या दाव्याची तपासणी करून दुबईन खंयच्याच अमेरिकेच्या कर्मचाऱ्याचेर हल्लो जावंक ना असे सांगला. अमेरिका इस्रायल युतीक तेको दिवचो न्हय अशी शिटकावणी इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन हांणी आखाती देशांक दिल्या. अमेरिकेची आणि इस्रायलाक आपल्या राष्ट्रांतली उदरगत आणि सुरक्षितताय सुनिश्चित करपाची असल्यार इराणाक हल्लो करपाक दिवचे न्हय अशी शिटकावणी तांणी दिल्या. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेत वेचून काढिल्ले 4 अंतरिक्ष यात्री फ्लॉरिडाक पावल्यात. 5 दशकापरस चढ काळांत चंद्राचेर पहिल्या खलाशीच्या प्रवासाची तयारी निमण्या पावण्यात प्रवेश करतात. सुत्रांनी दिल्ल्या माहितीप्रमाण नासाचे अंतरिक्ष यात्री रीड वायसमॅन, व्हिक्टर ग्लोवर आणि क्रिस्टिना कोच आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे अंतरिक्ष यात्री जेरेमी हेन्सन हांणी ह्युस्टन टेक्सनातल्यान नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरान उडयल्ल्या नॉर्थरोप T-38 जेट विमानातल्यान नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरान वचून 1 एप्रील नासाच्या उंच अंतरिक्ष प्रक्षेपण प्रणाली SLS रॉकेटाचेर अंतरिक्षान धाडपाक मेळटले असे सांगला. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, लडाख, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल, पंजाब आणि अस्तंत राजस्थानात वादळ वांगडा गडगड येऊपाची शिटकावणी दिल्या आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटाची 19वी आवृत्ती सुरू झाल्या. काल सुरुवातीच्या मॅचीन डिफेंडींग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हांणी बेंगळुरूतल्या M. Chinnaswamy स्टेडियमाचेर 6 विकेटींनी जैत मेळून आपली मोहीम सुरू केली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आणि विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सक्रीय आनी समन्वयात्मक पद्दतीचे गरजेचेर भर दिलो आनी अस्तंत आशियांतल्या विकसीत जावपी परिस्थितीच्या नदरेन जागृत रावपाचे महत्व सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक आव्हानां मुखार सामूहिक यत्न आनी राष्ट्रीय एकचाराचो उलो मारला. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारतांतले नुस्तेमारी क्षेत्र हे उदरनिर्वाह आनी अन्न सुरक्षेक एक म्हत्वाचे स्त्रोत्र आसा अशें सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोपल्यो.